770 AM, Youngstown, Toronto.
अपनी कम्युनिटी दा सब तो वड्डा वधिया क्वालिटी वाला ते सब तो पुराना सोडी फर्नीचर हर घर दी पहचान बन चुके है।
ओ फिर बने भी क्यों ना, क्योंकि बेडरूम सेट, सोफा सेट, मैट्रेसेस, डाइनिंग टेबल, डेकोरेटिव आइटम्स, गल कीजी सारे घर दा फर्नीचर वधिया क्वालिटी ते डिस्काउंटेड प्राइस ते मिल जांदा सोडी फर्नीचर तो 3 साल लई नो ब्याज।
142 कैनेडी रोड, ब्रैम्पटन, 9058747171।
ताजा सब्जियां लई तुहाडा अपना फार्म कैलगर सब्जी फार्म, जिथे तुसी लै सकदे हो निखरे पौधे, मिट्टी, गमले अते हर तरह दे फुल ते सब्जियां दी पनीरी। अपने घर विच कोई भी सब्जी या फुल दे पौधे उगाण लई कैलगर सब्जी फार्म ते आओ। असी सवेरे 9 बजे तो शाम 8 बजे तक तुहाडी सेवा लई हाजिर हां। 12050 एयरपोर्ट रोड, कैलगर, जां तुसी फोन करो 9058409000 905 840 9000।
पर्सनल सपोर्ट वर्कर क्यों बनना चाहिए? दूजियां दे जीवन विच बदलाव लाउण लई सिर्फ 5 महीनियां विच अपना सर्टिफिकेट हासिल करो अते देखभाल विच अपना करियर शुरू करो। वधेरे जानण लई ontario.ca/govpsw ते जाओ। इस लई अदायगी ओंटेरियो सरकार वल्लों कीती गई है।
ਕੋਲ ਵਸੇਂਦੇ ਸਜਣਾ ਦੀਆਂ ਕਿਆ ਬਾਤਾਂ ਨੇ, ਦਿਨ ਲੱਗਦੇ ਈਦਾਂ ਜਏ, ਰਾਤਾਂ ਵੀ ਸ਼ਬਰਾਤਾਂ ਨੇ। ਮੈਂ ਕੀ ਦੱਸਾਂ ਫੇਰ ਪਰਦੇਸੀ ਢੋਲਿਆਂ ਦੀ, ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਤੇ ਕੋਲ ਮੇਰੇ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਨੇ। ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ, ਦੋਸਤਾਂ, ਯਾਰਾਂ, ਸੱਜਣ ਬੇਲੀਆਂ ਨੂੰ ਲਿਆਕਤ ਨਵਾਜ਼ ਮਲਿਕ ਅਤੇ ਨਵਦੀਪ ਸਿੰਘ ਦੀ ਤਰਫੋਂ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਵਿੱਚ ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ, ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ, ਨਮਸਕਾਰ, ਗੁੱਡ ਮਾਰਨਿੰਗ, ਸੁਬਾਹ ਬਖੈਰ ਅਤੇ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ। ਉਮੀਦ ਹੈ ਔਰ ਦੁਆ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਦਾ ਦਿਨ ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਲਈ ਔਰ ਸਾਡੇ ਲਈ ਪਿਆਰ, ਮੁਹੱਬਤ ਅਤੇ ਅਮਨ ਦਾ ਪੈਗਾਮ ਲੈ ਕੇ ਆਏਗਾ। ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਅਸੀਂ ਮਹਿਵਿਸ਼ ਹਸਨ ਮਲਿਕ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿਚ ਬਾਬਾ ਬੁੱਲੇ ਸ਼ਾਹ ਦਾ ਇਕ ਕਲਾਮ ਸੁਣਾਂਗੇ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਾਪਸ ਆਵਾਂਗੇ ਔਰ ਕੁਝ ਗੀਤ, ਕੁਝ ਫਰਮਾਇਸ਼ਾਂ ਔਰ ਕੁਝ ਗੱਲਾਂ ਬਾਤਾਂ ਸਾਡੇ ਨਾਲ ਰਹਿਣਾ।
ਨਮਾ ਜਦੋਂ ਨੀਤੀ ਏ ਉਹ ਅਸਾਂ ਇਸ਼ਕ ਨਮਾ
آسائش نماز نیتی ہے. بابا بھلے شاہ کا کلام تھی سنیا. ہوں ایک گیت سنا گے جا دل ٹوٹ جائے. فلم سی میرا ویر 1960 دے وچ فلم بڑی سی. آواز سی نسیم بیگم صاحبہ دی تے سنگیت سی سلیم تے اقبال دی جوڑی دا.
ہاں جی.
تے لکھیا سی بابا عالم سیاہ پوش صاحب نے.
دل ٹوٹ جائے جی گل نک جائے جن چوٹ لگے او جانی جی کا دل ٹوٹ جائے جی گل نک جائے جن چوٹ لگے او جانی دکھی دل دا خالق جانن لوگ بگانے جی کا دل ٹوٹ جائے جی گل نک جائے جن چوٹ لگے او جانی
listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Fourth annual Handi Milton Halal Food Festival.
at Milton Fairground.
Fine foods ke saath saath street foods, beshumar shopping, maza hi maza. Khanon mein Iraqi, Arabi, Irani, Marrakesh, Mexican, Pakistani, Indian zaike. Ek visit sirf Milton Halal Food Festival aur sari duniya ke zaike aur puri duniya ki shopping aapke samne. Bachchon ke liye dilchasp ride. Fun, food and entertainment.
King is back. Aur Bhangra Queen Misha Shafi. Saturday 23rd of August and Sunday 24th of August. All day at Milton Fairground.
Free admission, free parking. For further information, contact Amir Shamsi. 416-662-7861.
So, milte hain at Handi Milton Halal Food Festival mein.
घर बनवाना हो या पुराना घर नया करना हो, अरम होम बिल्डर्स एंड रेनोवेटर्स आपके साथ हैं। कस्टम होम बिल्ड्स, होम एडिशन, किचन और बाथरूम रेनोवेशंस, बेसमेंट रेनोवेशन, पेंटिंग, टाइल्स और हार्डवुड फ्लोरिंग्स के लिए हर काम में महारत, मेयार और एतमाद। अभी कॉल कीजिए 416-841-5825 या विजिट कीजिए इनकी वेबसाइट aramrenovation.ca। अरम रेनोवेशन, ख्वाबों की तामीर एतमाद के साथ।
770 AM दिया नशियात सुनन ते हालात हाजरा तो बा खबर रहन दे वास्ते न्यूज इंफॉर्मेशन एनालिसिस इलेक्ट्रिक गड्डियां दे विच ई आवाज ऑफिशियल ऐप या साडी वेबसाइट eawaz.com लोकल नंबर 6478724900।
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM यंगस्टाउन टोरंटो।
जी एक फिल्म बनी सी 1973 दे विच, नाम सी लोफर।
हाँ,
लक्ष्मीकांत प्यारेलाल दा संगीत सी ते लिखी अपना गाया सी आशा भोसले साहब ने। कोई शहरी बाबू कोई लहरी बाबू, बड़ा जबरदस्त गीत सी, वो सुनने फिल्म लोफर।
Thank you.
ਆਸ਼ਾ ਭੋਸਲੇ ਸਾਹਿਬਾ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿਚ ਤੁਸੀਂ ਗੀਤ ਸੁਣਿਆ, ਫਿਲਮ ਸੀ ਲੋਫਰ। ਲੋਫਰ ਇਕ ਪਾਤ ਚ ਵੀ ਬਣੀ ਸੀ। ਉਸ ਲੋਫਰ ਦੇ ਵਿਚ ਅਨਿਲ ਕਪੂਰ ਤੇ ਸ਼ਕਤੀ ਕਪੂਰ ਦੀ ਫਿਲਮ ਸੀ।
ਲੋਫਰ ਹੁੰਦਾ ਕੀ ਵੈਸੇ?
ਅਵਾਰਾ ਅਵਾਰਾ ਜਿਹੜਾ
ਪਰਪਸਲੈਸ,
ਹਾਂ ਕੋਈ ਬੰਦਾ ਫਿਰਦਾ ਟੁਰਦਾ ਰਹੇ, ਕੋਈ ਕੰਮ ਨਾ ਕਰੇ, ਕੰਮ ਕਾਜ ਨਕੰਮਾ ਜਿਸਨੂੰ
ਜਿਵੇਂ ਪੰਜਾਬੀ ਚ ਕਹਿ ਦਿੰਦੇ
ਆ, ਹਾਂ ਨਕੰਮਾ। ਚਲੋ ਹੁਣ ਇਕ ਗੀਤ ਅਸੀਂ ਸੁਣਨੇ ਆ, ਓਹਦੇ ਨਾਲ ਹੋਣਗੀਆਂ ਗੱਲਾਂ ਗੂਣੀਆਂ। ਫਿਲਮ ਸੀ ਮਦਾਰੀ, 1950 ਦੇ ਵਿਚ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਤੇ ਸ਼ਮਸ਼ਾਦ ਬੇਗਮ ਸਾਹਿਬਾ ਨੇ ਗੀਤ ਗਾਇਆ ਤੇ ਉਸਤਾਦ ਅੱਲਾ ਰੱਖਾ ਕੁਰੈਸ਼ੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਅਜ਼ੀਜ਼ ਕਸ਼ਮੀਰੀ ਸਾਹਿਬ ਨੇ। ਉਹਦੇ ਨਾਲ ਹੋਣਗੀਆਂ ਤਾਂ ਗੱਲਾਂ ਗੂੜੀਆਂ। ਅੱਛਾ, ਮੈਂ ਨਵਦੀਪ, ਇੱਕ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਮਦਰ ਇੰਡੀਆ।
ਮਦਰ ਇੰਡੀਆ,
ਮਦਰ ਇੰਡੀਆ,
ਹਾਂਜੀ।
ਮਦਰ ਇੰਡੀਆ ਦੇ ਵਿਚ ਨਰਗਸ ਜਿਹੜੇ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਆਰਟਿਸਟ ਸਨ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੇ, ਔਰ ਸੰਜੇ ਦੱਤ ਦੀ ਮਦਰ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ, ਔਰ ਸੁਨੀਲ ਦੱਤ ਦੀ ਵਾਈਫ। ਸੁਨੀਲ ਦੱਤ ਨਾਲ ਸ਼ਾਦੀ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੋਈ ਕਿ ਫਿਲਮ ਬਣ ਰਹੀ ਸੀ ਮਦਰ ਇੰਡੀਆ ਤੇ ਰਜਿੰਦਰ ਕੁਮਾਰ ਨੇ ਤੇ ਸੁਨੀਲ ਦੱਤ ਨੇ ਨਰਗਸ ਦੇ ਬੇਟਿਆਂ ਦਾ ਰੋਲ ਅਦਾ ਕੀਤਾ ਸੀ।
ਅੱਛਾ,
ਸੁਨੀਲ ਦੱਤ ਨੇ ਵੀ ਤੇ ਰਜਿੰਦਰ ਕੁਮਾਰ ਨੇ ਵੀ। ਇਕ ਸੀਨ ਸੀ ਉਸ ਫਿਲਮ ਦੇ ਵਿਚ ਜਿਹਦੇ ਵਿਚ ਅੱਗ ਦਾ ਸੀਨ ਹੈਗਾ, ਅੱਗ ਲੱਗਦੀ ਏ ਤੇ ਨਰਗਸ ਵਿਚ ਫਸ ਜਾਂਦੀ ਏ। ਹੁਣ ਬਾਅਦ ਫਿਲਮਾਂ ਦੇ ਵਿਚ ਅੱਗ ਲਾਉਂਦੇ ਰਹਿਣਾ, ਉਹ ਇਸ ਕਿਸਮ ਦੀ ਅੱਗ ਹੁੰਦੀ ਏ ਕਿ ਉਹ نظر تو بہت آدمی ہے لیکن وہ لگ گئی اوریجنل قسم کی اگ لگ گئی اوریجنل لگ گئی تو وہ اگ دے وچ پھس گئی نرگس اس وقت سنیل دت نے آپ کی جان کی پرواہ نہ کیتے ہوئے انہیں چھال مار کے اگ دے وچ کڈ کے لیا اور کہندے نے کہ نرگس نو اودی اے ادا بڑی پسند آئی کہ اے بندہ ہے جب میری پروٹیکشن کر سکتا ہے جڑا بندہ
میرا ساتھ دے سکتا ہے
سنسیا دے سکتا ہے
تے ایک کال بھی آگئی
جی کال آگئی ہلو جی
جناب ملک نواز صاحب
جی سر کیا حال ہے ٹھیک ٹھاک ہو
جی السلام علیکم نجیب سنگھ ست سری اکال السلام علیکم جناب بڑے اچھے اچھے پروگرام پیش کر رہے ہو پرانی سٹوریاں سامنے آ رہی نے اور بڑا اچھا محسوس ہو رہا ہے جناب
بہت شکریہ جناب
سنانا جی تصویر بناتا ہوں تصویر نہیں بنتی
تصویر بناتا ہوں تصویر نہیں بنتی ٹھیک ہے جناب ٹھیک ہے چوہان صاحب تھینک یو ویری مچ تھینک
اوکے
چوہان صاحب نے ایک فرمائش کر دیتی ہے اچھا ہوں سانو ظہیر صاحب دی فون دا انتظار ہے
اج ہاں پچھلے دو دن دی چھٹی سی
تو وہ تین دن ہو گئے
تین دن ہو
گئے مینوں فکر پی گئی ہے اللہ خیر کرے مطلب کوئی آئی ڈونٹ نو کیوں نہیں ہو سکتا وہ بزی ہون لیکن رب خیر کرے چلو تے اسی سنیا ایک اور گیت پینگ ٹوٹ گئی ہلارا کھا کے فلم سی پرجائی 1964 دے وچ فلم بنی سی مسعود رانا صاحب دی آواز منظور اشرف دا سنگیت تے بابا عالم سے آپوش نے لکھیا سی
پینگ ٹوٹ گئی ہلارا کھا کے تالیاں دے ٹین پج گئے پینگ ٹوٹ گئے ہلارا کھا کے تالیاں دے ٹین پج گئے پینگ ٹوٹ گئی چڑیا تے ساڈے لئی شما پے گیاں دن چڑیا تے ساڈے لئی شما پے گیاں سب دل دیاں ساڈے دل وچ رہ گیاں گل مک گئی پینگ ٹوٹ گئی ہلارا کھا کے تالیاں دے ٹین پج گئے پینگ ٹوٹ گئے جان والا تیرا مان تے گمان لے گیا جان والا تیرا مان تے گمان لے گیا تیری جند بن کے تیری جان لے گیا گل مک گئی پینگ ٹوٹ گئی ہلارا کھا کے تالیاں دے ٹین پج گئے پینگ ٹوٹ گئی دکھ ماریاں دی زندگی تماشا ایتھے دکھ ماریاں دی زندگی تماشا ہوکیاں تے ہاتھ ایتھے ہنجواں تے ہاتھ گل مک گئی پینگ ٹوٹ گئی ہلارا کھا کے ਟਾਲੀਆਂ ਦੇ ਟੈਣ ਭੱਜ ਗਏ ਪੀਂਘ ਟੁੱਟ ਗਈ ਪੀਂਘ ਟੁੱਟ ਗਈ ਪੀਂਘ ਟੁੱਟ ਗਈ
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
BMK Events brings you Durham Summer Fest 2025 featuring rock star Mustafa Zahid on August 23rd at Ajax Go Parking on day one. All with free parking and free admission. To inquire about sponsorship, vendor opportunities, or for more details, please contact 416-897-1683 or visit www.bnkevents.ca.
ਇੰਨਾ ਸੋਹਣਾ ਕਰ ਲਿਆ ਹੁਣ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਵੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਹੀ ਚਾਹੀਦੇ
ਹਾਂਜੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਮਿਲਣਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ ਜਿੱਥੇ ਫ੍ਰਿਜ ਸਟੋਵ ਡਿਸ਼ ਵਾਸ਼ਰ ਥ੍ਰੀ ਪੀਸ ਕਿਚਨ ਬੰਡਲ ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਫਰੰਟ ਲੋਡ ਵਾਸ਼ਰ ਐਂਡ ਡਰਾਇਰ ਐਨਰਜੀ ਸੇਵਰ ਐਨਰਜੀ ਸਟਾਰ ਤੇ ਟੀਵੀ ਸੈਕਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸੋਨੀ ਸੈਮਸੰਗ ਪੈਨਾਸੋਨਿਕ ਸ਼ਾਰਪ ਹਰ ਸਾਈਜ਼ ਤੇ ਹਰ ਬ੍ਰਾਂਡ ਦਾ ਟੀਵੀ ਵਿਦ ਲੋਐਸਟ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਇਨ ਦਾ ਟਾਊਨ ਸਿਰਫ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ 801 Bowie Drive West Brampton ya call karo 905-450-2828 905-450-2828
क्या आप या आपकी फैमिली डेथ डिसेबिलिटी या क्रिटिकल इलनेस जैसी नागाहानी सूरत हाल के लिए तैयार है अगर नहीं तो सन लाइफ की प्रदीप जी का नाम याद रखिएगा 416-894-5872
जी हाँ सलाह मशवरे और किसी भी पॉलिसी के रिव्यू में मैं प्रदीप सिंह आपकी पूरी मदद करूँगा
ट्रस्ट विल बी ऑनेस्ट चार्टर्ड लाइफ अंडरराइटर एंड कैनेडियन हेल्थ स्पेशलिस्ट मिस्टर प्रदीप फ्रॉम सन लाइफ 416-894-5872 894-5872
और हर ट्यूसडे को मेरे टॉक शो में जरूर शामिल हो
आप सुन रहे हैं आपका अपना रेडियो 770 AM हमारे प्रोग्राम को टोरंटो में सुनने के लिए डायल कीजिए 647-872-4900 मॉन्ट्रियल 514-907-6288 इसके अलावा कैलगरी वैंकूवर एडमिंटन और रिजाना के नंबर्स आप eawaz.com की वेबसाइट पर जाके हासिल कर सकते हैं हमारी लाइव 24 घंटे की नशियात के लिए विजिट कीजिए eawaz.com लाइक करें फेसबुक पेज eawaz डाउनलोड करें फ्री eawaz ऑफिशियल ऐप रेडियो 770 AM वॉइस ऑफ कम्युनिटी फॉर मोर डिटेल्स विजिट eawaz.com
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM यंगस्टाउन टोरंटो
हाँ जी उन्हें अपना फरमाइश की चौहान साहब ने इस तो पहले किसी चौहान साहब की फरमाइश पूरी करिए दस दी कि जो खामोश फिल्म जन दी सन खामोश फिल्म होंगी सन बिच आवाज नहीं होंगी सी
साइलेंट
फिर लिखा आ जाता सी जो भी डायलॉग है
सब
टाइटल लाइव बाद सब टाइटल भी नहीं होंगे सन
फिर मतलब समझते
जी हाँ लोग समझ पाते सन ते फिर उस अशोक कुमार साहब उस टाइम दे एक्टर सन अच्छा फिर एक दौर ऐसा भी आया कि वो लोग जड़ा गाना गा सकते सन खूबसूरत लोग सन उन्होंने फिल्म दे विच हीरो रखा जाता सी एदा सुरेंद्र साहब सन सुरेंद्र साहब गांदे भी सन ते फिल्म च काम
भी करदे
के एल सहगल साहब जड़े सन वो गांदे भी सन और उन्हां दे हीरो दे रोल अदा कीते ने फिर उस तो बाद मुकेश साहब ने भी एक अद फिल्म दे विच हीरो दा रोल अदा कीता
अच्छा
ते ऐ जड़े हीरो अपना सन तरत नम्बू साहब जिन्होंने गीत गाया तस्वीर बनाता हूं तस्वीर नहीं बनती इन्होंने भी काफी फिल्मों दे विच हीरो दा रोल अदा कीता बड़ा खूबसूरत आदमी सी
अच्छा
लेकिन कामयाब नहीं हो सके एज ए फिल्म हीरो लेकिन इन्हों की आवाज दे विच अच्छा जिस तरह मोहम्मद रफी साहब की आवाज एक खास आवाज
सी
या मुकेश साहब की खास आवाज सी इसी तरह तलत महमूद साहब की आवाज दे विच एक नयापन सी बाद किसी आर्टिस्ट ने तलत महमूद साहब की कापी नहीं कर सकी
अच्छा
इतने इतना उन्होंने माइक जरा सी ना माइक माइक ते ना अबूर हासिल सी ते माइक सन गाने दे सन ना
हां जी
ते ओ अपनी आवाज नु इस तरह सेट करदे सन कि ਕਿਸ ਲਫ਼ਜ਼ ਨੂੰ ਅੱਗੇ ਹੋ ਕੇ ਗਾਣਾ ਮਾਈਕ ਦੇ ਨੇੜੇ ਹੋ ਕੇ
ਮਤਲਬ ਉਹ ਜਿਵੇਂ ਲੇਵਲ ਕਹਿੰਦੇ ਆ
ਹਾਂ ਹਾਂ ਕਿਹੜਾ ਮਤਲਬ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਤਾਂ ਇੱਕ ਲੈ ਆਉਂਦੀ ਸੀ ਤੁਸੀਂ ਗੀਤ ਸੁਣੋਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਚੱਲ ਜਾਏਗਾ ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਖਵਾਬ ਸਾ ਦੇਖਾ ਹੈ ਤਾਬੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਫਿਲਮ ਸੀ ਬਾਰਾਦਰੀ ਚੌਹਾਨ ਸਾਹਿਬ ਤੁਹਾਡੀ ਫਰਮਾਇਸ਼ ਤੁਹਾਡੀ ਨਜ਼ਰ
ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਇੱਕ ਖਵਾਬ ਸਾ ਦੇਖਾ ਹੈ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਬੇਦਰਦ ਮੁਹੱਬਤ ਕਾ ਇਤਨਾ ਸਾ ਹੈ ਅਫਸਾਨਾ ਬੇਦਰਦ ਮੁਹੱਬਤ ਕਾ ਇਤਨਾ ਸਾ ਹੈ ਅਫਸਾਨਾ ਨਜ਼ਰੋਂ ਸੇ ਮਿਲੀ ਨਜ਼ਰੇ ਮੈਂ ਹੋ ਗਿਆ ਦੀਵਾਨਾ ਅਬ ਦਿਲ ਕੇ ਬਹਿਲਨੇ ਕੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਕੇ ਲੀਏ ਮੇਰੀ ਦੁਨੀਆ ਮੇ ਚਲੇ ਆਓ ਦਮ ਭਰ ਕੇ ਲੀਏ ਮੇਰੀ ਦੁਨੀਆ ਮੇ ਚਲੇ ਆਓ ਤਰਸੀ ਹੋਈ ਆਖੋਂ ਕੋ ਫਿਰ ਸ਼ਕਲ ਦਿਖਾ ਜਾਓ ਮੁਝਸੇ ਤੋ ਮੇਰੀ ਪਿਘਲੀ ਤਕਦੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ
ਤਸਵੀਰ ਬਣਾਤਾ ਹੂੰ ਤਸਵੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਯੇ ਖਵਾਬ ਸਾ ਦੇਖਾ ਹੈ ਤਾਬੀਰ ਨਹੀਂ ਬਣਤੀ ਆਵਾਜ਼ ਸੀ ਤਲਤ ਮਹਿਮੂਦ ਸਾਹਿਬ ਦੀ ਇੱਕ ਗੀਤ ਅਸੀਂ ਸੁਣਨੇ ਆ ਰੁਕ ਜਾਓ ਸਜਣੋ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਫਿਲਮ ਸੀ ਦੁਪੱਟਾ ਦੁਪੱਟਾ 1970 ਦੇ ਵਿਚ ਇਹ ਫਿਲਮ ਬਣੀ ਸੀ ਆਵਾਜ਼ ਸੀ ਮੁਹੰਮਦ ਰਫ਼ੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਤੇ ਸਪਨ ਜਗ ਮੋਹਨ ਸਾਹਿਬ ਨੇ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਤੇ ਲਿਖਿਆ ਸੀ ਵਰਮਾ ਮਲਿਕ ਸਾਹਿਬ ਨੇ
ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਹੁਣ ਤੁਸੀਂ ਮਿਲਿਓ ਹੁਣ ਤੁਸੀਂ ਚੱਲਿਓ ਰੁਕ ਜਾਓ ਸੱਜਣੋ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਬਸ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਥੋੜਾ ਜਿੰਨਾ ਹੋਰ ਅਜ ਦਿਲ ਪਿਆਸਾ ਏ ਅਜ ਅੱਖ ਭਰੀ ਨਹੀਂ अजय नु तड़प दिए अजय जिंद ठरी नहीं अजय बा फड़ी नहीं अजय गल लाया नहीं अजय तुसी रुसे नहीं अजय गुस्सा आया नहीं रुक जाओ सजनो थोड़ा जिन्न हो थोड़ा जिन्न हो हाय थोड़ा जिन्न हो थोड़ा जिन्न हो अज मैनू होश नहीं अज मेरे बस नहीं अज मुख वेखना है अज होई बस नहीं गल भी कोई कीती नहीं नैन भी मिलाए नहीं अज तुसी हसते नहीं अज शर्माए नहीं रुक जाओ सजनो थोड़ा जिन्ना हो थोड़ा जिन्ना हो बस थोड़ा जिन्ना हो थोड़ा जिन्ना हो हाथ साढ़े कम दिन पैर भी ने रुक दे मत से पसीना है फुल पैन सुख दे प्यार दे अमारियानू कानू तड़ पाउंदे ओ दिल तानू रोक दाए उत्तो उत्तो जांदे ओ रुक जाओ सजनो थोड़ा दिन हो थोड़ा दिन हो हुन तुसी मिलियो हुन तुसी चलियो
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
क्या आपके घर के अप्लायंसेज खराब हैं? अब फिक्र की कोई बात नहीं सीजीसी होम अप्लायंसेज रिपेयरिंग ला रहा है आपके लिए एक माहिर टेक्नीशियन जो आपके अप्लायंसेज रिपेयर करके देंगे बेहतरीन सर्विस के साथ चाहे आपका एसी हो फ्रिज वॉशिंग मशीन ओवन डिशवॉशर या माइक्रोवेव जो भी आपके अप्लायंसेज खराब हो ये उसको रिपेयर करके देंगे और इनकी डायग्नोस्टिक फीस है सिर्फ $90 तो आज ही कॉल कीजिए 416-571-4895 या इनकी वेबसाइट विजिट कीजिए cgcappliances.com
सिर्फ $100 में एक नाबीना शख्स की बिनाई बहाल करें आपका अतिया एक जिंदगी बदलने वाले मोतिये का ऑपरेशन मुमकिन बना सकता है एक यतीम बच्चे की कफालत करें एक जिंदगी बदलें सिर्फ $50 महाना एक यतीम बच्चे के लिए उम्मीद की किरण है 1983 से इंसानियत की खिदमत में मसरूफ दिल से कदम बढ़ाएं आज ही डोनेशंस दें @almustafacanada.org
अब मॉर्गेज की परेशानी हुई खत्म कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट के साथ कमर्शियल मॉर्गेज रेजिडेंशियल मॉर्गेज प्राइवेट मॉर्गेज कंस्ट्रक्शन मॉर्गेज रीफाइनेंस रिन्यूअल सेल्फ एम्प्लॉयड और सेकंड मॉर्गेज ऑल योर मॉर्गेज सॉल्यूशंस कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट की जैस्मीन परमार से आज ही कॉन्टेक्ट कीजिए इनके पास है मॉर्गेज इंडस्ट्री में सालों का तजुर्बा और आपकी मॉर्गेज का आसान हल जैस्मीन परमार प्रिंसिपल ब्रोकर कॉल टुडे 647-923-5659 647-923-5659 स्पीक योर लैंग्वेज इंग्लिश पंजाबी एंड हिंदी लाइसेंस नंबर 13654
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM यंगस्टाउन टोरंटो
जी एक गीत सुनांगे नदीप ना दिल देंदी बेदर्दी नू ना कूंज वेंगो कुरलांदी फिल्म सी पुराना 1966 दे विच फिल्म बनी सी मैडम नू जहां ने गाया ते लिखा सी मंजूर चल्ला साहब ने ते संगीत सी सैफ चुगताई साहब दा अच्छा मंजूर चल्ला साहब जेड़े सब ना ओ बड़े अच्छे अपना गाने लिखण वाले लेकिन उन्होंने नाल पाकिस्तान दी फिल्म इंडस्ट्री ने कोई सही काम नहीं किया मतलब गरीब आदमी सी उन्हों इतना हालांकि जड़ी रेशमा दे ज्यादातर जड़े गीत है ने वो मंजूर चल्ला साहब ने लिखे सन अच्छा। बहुत सोना लिखते सन उन्होंने मुतलक मुस्तनसर हसैन तारड़ साहब दसदे ने कि मुस्तनसर तारड़ साहब के फादर की दुकान सी چیمبر لین ایک لاہور سٹریٹ سی اتے اتے چیمبر لین ادے دکان سی اپنی اپنا ایگریکلچرل بکس لسن بیج وغیرہ سارے
بیج کھاد
بیج وغیرہ
دوائیاں
بکس وغیرہ تے مستحسن تارا صاحب کہندے نے کہ میں شام نو نہ اپنا کالج تو آواں یا یونیورسٹی تو آواں تے میں فادر دی ہیلپ کرنا سی میں چلا جانا سا سٹور تے بہنا سا کہندا میرے سامنے ایک سٹور سی او سی سبزی دی دکان سبزی دکان ہوں دیئے
نا
ویجیٹیبل
تے
اس بندے دا سی تاج سم تھنگ نا تے اتھے ایک بندہ آندا سی سائیکل تے تے اتھے تھیلا لٹکیا ہوندا سی گیئر ہینڈل دے نال تے او آندا سی اتھے بہندا سی کچھ اتھے نال کچھ سناندا سی گلاں باتاں کردا سی اتھے نال تے پھر اس تو بعد نا او جڑا دکاندار سی ادھے تھیلے دے وچ نا کچھ سبزیاں پا دینا سی تو چلا جانا سی
اچھا
کہندا ایک دن میں پوچھا میں کہ یار اے تیرے کول بندہ آندا اے کون اے کہندا جی بندہ بڑا چنگا ہے گا فلماں دے وچ گیت بھی لکھدا تے غریب آدمی ہے تے آندا میرے نال گپ شپ لاندا ہے کوئی مینوں سناندا ہے گیت شیت تے میں اُنہوں سبزی دینا چلا جاتا ہے میں اُنہوں کیا مستحسن تارا صاحب کہندے نے کہ میں اُنہوں کیا کہ یار نیکسٹ ٹائم وہ آوے نا تے میرے کو
پیج میری ملاقات کریں
ملاقات تے او نیکسٹ ٹائم آیا تے انہیں میرے کو بھیجتا تے او آیا تے انہیں نہ مینو ایک دو گیت سنائے نا مطلب پڑھے
اپنے آپدے لکھے ہوئے
لکھے ہوئے تے میں کہا یار تو کتنا پڑھے ہیں کہندا میں پڑھا لکھا تھا نہیں ہے گا لیکن لکھنا پڑھنا جاننا ہوا
اچھا
کتنی وڈی گل کی تھی انہیں
بھی ہاں
میں پڑھا لکھا نہیں ہے گا لیکن لکھنا پڑھنا جاننا وا تے کہندا کہ بس وہ آندا سی گپ شپ لاندا سی بڑی فلماں دے وچ لکھیا لیکن ایک دن وہ بندہ غائب ہو گیا وہ بندہ پھر نہیں آیا واپس نہیں آیا کسی نو نہیں پتا وہ قبر کتھے گئی ہے کہ مر گیا مطلب مر گیا
رائٹ
لیکن اس قسم کے بندے بھی ہیں نا یہ ادا کوئی بھی گیت چک لو ریشما ریشما نے گائے نے ادھے گیت میڈم نور جہاں نے گائے نے بڑے نسیم بیگم نے گائے نے منظور چلا کا نام جڑا ہے بہت مشہور ہے گا تے اے گیت تسی سنو گے تو پتا چل جائے گا کہ کنا وڈا آرٹسٹ سی منظور چلا نہ دل دین دی بے دردی نو
تیری تیر मेरी पल विच वे सड़क तुए तीर गई जे तू ओ परिया बन जाना सी जे तू ओ परिया बन जाना सी ना प्यार तेरे नाल पांदी कदी ना पछतांदी
साहब दी आवाज दे मंजू चला साहब दा लिखिया गीत तुसा सुनिया। मेरा दिल करदा है किसी दिन मैं प्रोग्राम करा के मंजू चला दे गीत सारे जड़े गीत उन्होंने लिखे सन भावे मैडम नू जान ने गाए या नसीम बेगम ने गाए या रेशमा ने गाए या किसी और आर्टिस्ट ने गाए ते ओ पेश करा ताकि पता चले कि वो किन्ना वड्डा आर्टिस्ट सी क्योंकि इस किस्म दे शायर जड़े सन वो गुमनामी दे विच चले गए।
कई की देखिए ना जेडे मतलब आर्टिस्ट होंदे उन्हां दी कला होंदी उन्हां कोल पर वो कई ना कई फाइनेंशियली
बड़े बड़े अच्छे क्योंकि उन्हां दी इन्हें लॉबी इन्नी स्ट्रांग नहीं होंदी
सपोर्ट नहीं होंदी
सपोर्ट नहीं होंदी तो वो फिर पिछे रह जांदे
कला हुंदी
है जी हाँ। बाद लोग उन्होंने यूज बाद सादे लोग होंदे ने उन्हां दे विच इतना पेच खमो पेच नहीं होंदे कि वो फिर उन्होंने लोग यूज
कर
लेंदे। मैं लगता नवदीप अज दे प्रोग्राम दा टाइम खत्म हो गया ते सारे भैणा भरावां नूं रब राखा कह दईए ते अपना बहुत बहुत ख्याल रखना ते जिंदगी रही ते कल फिर मुलाकात होगी मेरी तरफों ते नवदीप सिंह दी तरफों सारे भैणा भरावां नूं रब राखा।
The views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
770 AM دی نشریات سنن تے حالات حاضرہ تو با خبر رہن دے واسطے نیوز انفارمیشن انالیسس الیکٹرک گڈیاں دے وچ ای آواز آفیشل ایپ یا ساڈی ویب سائٹ e-awaz.com لوکل نمبر 6478724900
ट्रैकिंग वाले वीरो ध्यान नाल सुनो ट्रक जिद्दां दा भी चलाउंदे हो मैनुअल जां ऑटोमैटिक क्विक ट्रक ल्यूब चेते आही ना रखियो ट्रक दी बढ़िया सर्विस लई क्विक ट्रक ल्यूब लो जी तीजी लोकेशन भी खोलती है एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी आहो जी कोई अपॉइंटमेंट नहीं ड्राइव थ्रू फैसिलिटी एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी क्विक ट्रक ल्यूब द वन स्टॉप शॉप 519-622-0660 या quicktrucklube.com QTL बिकॉज वी केयर
ताजा सब्जियां लई तुहाडा अपना फार्म कैलगर सब्जी फार्म जिथे तुसी लै सकदे हो निखरे पौधे मिट्टी गमले अते हर तरह दे फुल ते सब्जियां दी पनीरी अपने घर विच कोई भी सब्जी या फुल दे पौधे उगाण लई कैलडन सब्जी फार्म ते आओ असी सवेरे 9 बजे तो शाम 8 बजे तक तुहाडी सेवा लई हाजिर हां 12050 एयरपोर्ट रोड कैलडन जां तुसी फोन करो 9085 840 9000 905 840 9000
इंटरनेशनल पंजाबी स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब बड़े मान नाल पेश करदे ने 32वां कैनेडा कबड्डी कप 2025 जिस विच चोटी दीआं 6 टीमां विच चोटी दे कबड्डी दे खिडारी खेडणगे कैनेडा कबड्डी दे इतिहास विच पहली बारी कैनेडा कबड्डी कप किचनर ओंटारियो विच होण जा रहा है किचनर मेमोरियल ऑडिटोरियम विच होणगे 9 अगस्त दिन शनिवार नूं साना दे भेड़ वजणगीआं थापियां ते कबड्डी दी होवेगी सिखर टिकटां $55 $75 $100 ते VVIP किसे किसम दी जानकारी लई 647-988-0034 या फिर 416-276-1337 से संपर्क करो इंटरनेशनल पंजाबी स्पोर्ट्स क्लब वालों कैनेडा कबड्डी कप 2025
तुहानू पर्सनल सपोर्ट वर्कर क्यों बनना चाहिदा है विजयां दे जीवन विच बदलाव ल्याउण लई सिर्फ 5 महीनियां विच अपना सर्टिफिकेट हासिल करो अते देखभाल विच अपना करियर शुरू करो वधेरे जानण लई ontario.ca/gopsw ते जाओ इसलिए अदायगी ओंटेरियो सरकार वालों की गई है
अपनी कम्युनिटी दा सब तो वड्डा वधिया क्वालिटी वाला ते सब तो पुराना सोडी फर्नीचर हर घर दी पहचान बन चुकी है
ओ फिर बने भी क्यों ना क्योंकि बेडरूम सेट सोफा सेट मैट्रेसेस डाइनिंग टेबल डेकोरेटिव आइटम्स गल कीजी सारे घर दा फर्नीचर वधिया क्वालिटी ते डिस्काउंटेड प्राइस ते मिल जांदा सोडी फर्नीचर तो 3 साल लई नो ब्याज
142 कैनेडी रोड ब्रैम्पटन 9058747
मेरी पूरे साल की सेविंग $400 हुई है
मेरी सेविंग $350
मेरी सेविंग सिर्फ $100
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है मैंने सेव किए हैं $1,775
क्या चमत्कार किया मुझे भी गुड़ सिखाओ ना
भाई बात सादा सी है हमारे पास 2 गाड़ियां और 1 घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है और ये जादू किया है ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह ने आप भी अपनी गाड़ी और घर की इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं टर्म एंड कंडीशन अप्लाई ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह 6472903773 6472903773